विकुले कुरवाळा आला धावू न होजी,
विकुले कुरवाळा आला धावू न होजी,
पंढरीचा राणा आला धावू न होजी,
पंढरीचा राणा आला धावू न होजी,
नाथ अनाथाचा हो आला, नाथ अनाथाचा हो आला विठू धावूनी,
विकुले कुरवाळा आला धावू न होजी, पंढरी
एक दिवशी चमत्कार झाला बघाजी, होती कीर्तन सेवा अशी वगावाला होजी, संगे वारकरी त्यांच्या होते संगतीला होजी, पुरहाला होता किरणा नदीला होजी, वारकरी बोले जाऊ परतू न होजी, मला गेले पाहिजे कीर्तन सेवेला होजी, देवतारी त्याला कोण मारी बघाजी, गेले महाराज नदी पार करून होजी, वारकरी गेले परतून तिला निरोप महाराजांनी, नाथ अनाथाचा हो आला, नाथ अनाथाचा हो आला विठू धावून,
विठुले कुरवाळा आला धावून होजी, पंढरीचा राणा आला धावून होजी,
पंढरीच्या वारीला महाराज निघाले होजी, झाला चमत्कार अष्टा मोडला होजी, महाराजांना हटविले कंडक्टरने बघाजी, बस मध्ये त्यांना घेतले नाही बघाजी, वेडे वाकडे बोलून उतरविले त्यांनाजी, अंतकरण दुःखी करून बस निघाली त्याच क्षणी, नाथ अनाथाचा हो आला, नाथ अनाथाचा हो आला विठू धावून,
विठुले कुरवाळा आला धावू न होजी, पंढरीचा राणा आला धावू न होजी,
केला चमत्कार विठ्ठलाने बघाजी, यष्टी पुढे दिंड्या नातू लागल्या होजी, नाही रस्ता पुढे जाण्या यष्टीला होजी, सांगे ड्रायव्हर बघा इथे येऊन होजी, झाले चकित प्रवासी प्रसंग पाहून होजी, प्रवाशांच्या लगोध्यानी घेतली गाडी फिरवूनी, क्षमा कंडक्टरने मागूनी गेला महाराजांना घेऊनी,